योहानाचे शुभवर्तमान याचा 18वा अध्याय। हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेला। तेथे एक बाग होती, तेथे तो व त्याचे शिष्य गेले। ही जागा त्यास धरून देणाऱ्या यहुदालाही माहीत होती, कारण येशू पुष्कळ वेळा आपल्या शिष्यांबरोबर तेथे जात असे। तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक लोक व परिशू यांच्याकडे कामदार मिळाल्यावर दिवे मशाली व शस्त्र घेऊन यहुदा तेथे आला। येशू आपणावर जे काही येणार हे सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कोणाला शोधत आहात? त्यांनी त्यास उत्तर दिले, नासरेतकर येशूला। तो त्यांना म्हणाला, तो मी आहे। आणि ज्या यहुदाने त्यास धरून दिले देखील त्याच्या बरोबर उभा होता, तो मीच आहे असे म्हणतास ते मागे सरकून जाऊन जमिनीवर पडले। मग त्याने त्यांना पुन्हा विचारले, तुम्ही कोणाला शोधता? आणि ते म्हणाले, नासरेतकर येशूला। येशूने उत्तर दिले, मीच तो आहे। असे मी तुम्हाला सांगितले, तुम्ही मला शोधित असला तर याला जाऊ द्या। जे तू मला दिले आहे त्यातून मी एकही हरविला नाही। असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले। तेव्हा शिमोन पेत्राजवळ तलवार असल्याने त्याने ती उपसली व महायाजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला। त्या दासाचे नाव मलखे होते। तेव्हा येशू पेत्राला म्हणाला, तलवार म्यानात घाल, पित्याने मला जो प्याला दिला आहे तो मी पिऊ नये काय? मग सैनिकांची तुकडी व हजारांचा सरदार आणि यहुद्यांचे अधिकारी हे येशूला धरून बांधले आणि त्यास प्रथम हन्नाकडे नेले, कारण त्यावर्षी महायाजक असलेल्या कैफाचा हा सासरा होता। एका मनुष्याने लोकांसाठी मरावे हे फायद्याचे आहे अशी मसलत यहुद्यात ह्याच कैफाने दिली होती। शिमोन पेत्र दुसरा एक शिष्य येशूच्या मागे चालले। तो महायाजकाच्या ओळखीचा होता आणि येशू बरोबर महायाजकाच्या वाड्यात गेला। पण पेत्र बाहेर दाराशी उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले। यावरून ती तरुण द्वारपालिका होती ती पेत्राला म्हणाली, तूही या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस काय? तो म्हणाला, मी नाही। थंडी असल्यामुळे दास कामदार कोळशाचा विस्तव पेटून शेकत उभे राहिले होते आणि पेत्र पण त्यांच्या बरोबर शेकत उभा होता। तेव्हा महायाजकाने येशूला त्याच्या शिष्याविषयी व त्याच्या शिक्षणाविषयी प्रश्न केले। येशूने त्यास उत्तर दिले, मी जगासमोर उघडपणे बोललो आहे। सभास्थानात आणि परमेश्वराच्या भवनात सर्व यहुदी जमतात, तेथे मी नेहमी शिक्षण दिले आणि गुप्तपणे मी काही बोललो नाही। मला काय विचारता? मी काय बोललो ते ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा। पहा, मी जे बोललो ते त्यांना माहीत आहे। त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा राहणारा एक कामदार येशूला चापट मारून म्हणाला, तू महायाजकाला असे उत्तर देतोस काय? येशूने त्यास उत्तर दिले, मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर। योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस? तेव्हा हन्नाने त्यास महायाजक कैफा याच्याकडे बांधलेले पाठवले। शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता। त्यास इतर म्हणाले, तूही त्यांच्या शिष्यातला आहेस काय? त्याने नाकारले व म्हटले, मी नाही। पेत्राने ज्याचा कान कापला होता त्याचा नातलग असलेला महायाजकाच्या दासापैकी एक होता तो त्यास म्हणाला, मी तुला त्याच्या बरोबर बागेत नाही का पाहिले? पेत्राने पुन्हा नाकारले आणि लागलाच कोंबडा आरवला। तेव्हा त्यांनी येशूला कैफाकडून सरकार वाड्यात नेले। तेव्हा सकाळ होती आणि आपण अशुद्ध होऊ नये पण वलांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकार वाड्यात गेले नाहीत। यास तो पिलात त्याच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, तुम्ही या मनुष्यावर काय आरोप ठेवता? त्यांनी त्यास उत्तर दिले, तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्यास आपल्या हाती दिले नसते। पिलाताने त्यांना म्हटले, त्याला तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा। यहुदी अधिकारी त्यास म्हणाले, आम्हास कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही, आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचविताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले। म्हणून पिलात पुन्हा सरकार वाड्यात गेला आणि त्याने येशूला बोलावून म्हणाला, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, आपण स्वतः हे म्हणता किंवा दुसऱ्यांनी आपणास माझ्याविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले, मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनी तुला माझ्या हाती दिले, तू काय केले? येशूने उत्तर दिले, माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर यहुद्यांच्या हाती मी दिला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, पण माझे राज्य येतले नाही। म्हणून पिलात त्यास म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता, मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी मी जगात आलो आहे। मी सत्याची साक्ष द्यावी, जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो। पिलात त्यास म्हणाला, सत्य काय आहे? आणि हे बोलून तो पुन्हा यहुद्याकडे बाहेर येला आणि त्यांना म्हणाला, मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही, पण तुमच्यासाठी वलांडण सणात मी एकाला सोडावे अशी तुमच्यात रीत आहे, पण तुमच्यासाठी मी यहुद्याच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? तेव्हा पुन्हा ते ओरडून म्हणाले, याला सोडू नका तर बरब्बाला सोडा. आता बरब्बा हा एक लुटारू होता.